सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद शो तुम्हें आएगा था। आणि या बॅचलरनी तुम्हाला विचारलं की काय हो तुमचा आवडता रंग कोणता आहे, जसं काय काय कलेक्शन तुमच्याकडे आहे। रंग माझा वेगळा, मला खूप सारे कॉल देत आहेत, बरेच जण आता फोन मला करतायत, लेकिन सबके कॉल मैं एक साथ नहीं उठा सकता, सो लाइन पे रहिए, मैं आपका फोन जरूर उठाऊंगा। और फिलहाल मैं जिनका फोन उठाने जा रहा हूँ, अगर कौन फोन लाइन है।
हेलो, हाय अभिनीत, मी पूजा बोलती है।
हाय पूजा, हैप्पी धुलिवंदन।
हैप्पी होली सर।
सांग मला तुझा आवडता रंग कोणता आहे।
सर माझा आवडता रंग हा पिंक आहे।
पिंक, ओके, लड़कियों का फेवरेट कलर।
कारण की माझे शूज आणि स्कूल बॅग हे दोन्ही पण पिंक आहे।
बरं, तू काय करते, शाळेत जातेस?
सर मी 10वी आहे, माझे 10वीचे पेपर चालू आहे।
अच्छा, मग तरी पण तू फोन केलास, मला खूप छान वाटलं।
सर मी पहिल्यांदा तुम्हाला कॉल केला, म्हणजे माझ्या जवळ ना तुमचा शो ऐकण्यासाठी टाइमच नसतो, कारण माझा स्कूलचा टाइम राहतो।
हो का, बरं। तुझ्याकडे शूज आहेत, स्कूल बॅग आहे, आणखी काय काय पिंक कलरचं?
आणि ना माझी मी जीन्स पहिल्यांदा घेतली होती ना, ती पण पिंक कलरची होती, आणि त्याच्यावर आहे ना स्काय ब्लू कलरचा टॉप घेतला होता।
सो आपकी स्कूटी भी पिंक कलर की है, आपका हेलमेट भी पिंक कलर का है?
हो, स्कूटी पिंक कलरची आहे। आणि जेव्हा म्हणजे मी 7वीपर्यंत होते ना तेव्हा सायकल पिंक कलरची होती।
अरे बापरे, ए असं कधी वाटतं का, ऐसा कभी लगता है की मतलब जो नोट हमारे पास आते पैसे के नोट है ना, 100 रुपए की, 50 रुपए की, वो भी पिंक कलर में आने चाहिए?
आली ना सर, 2000ची नोट।
तेव्हापासून तुमचा आवडता कलर तुमच्याकडे आला नाही का, 2000 रुपयांची नोट आली?
आणि मला खूप एकदम भारी वाटतंय सर, आणि म्हणजे घरचे आहे ना पिंकीच म्हणतात।
पिंकी, पहिली मुलगी मला मिळाली जी म्हटली की माझा फेवरेट कलर पिंक कलर आहे म्हणून। नाही मतलब हमेशा कहते ना की बायकांचा आवडता रंग हा पिंक असो, पण आतापर्यंत मी जे कॉल्स घेतले त्यामध्ये मला पिंक कलर कुठेच भेटला नव्हता, जो फायनली मला भेटलाय। सांगा मला रंग माझा वेगळा, तुमचा आवडता रंग कोणता आहे, आणि त्याचं काय काय कलेक्शन तुमच्याकडे आहे, मला फोन करायचा आहे। नंबर आहे माझा 9607007935, 9607007935 नंबरला तुम्ही मला फोन करायचा आहे। देखो पाणी का रंग भी ब्लू होता है। ये गाना यारिया मूवी से बस कुछ देर में आपकी ओर ओनली ऑन 93.5 रेड एफएम। बंदे के नाम है अभिनीत, हैप्पी होली, बजाते रहो।